नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी कार्यालय नावडे येथून बोलते. तुमचं नाव मतदान यादीत आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला पाठिंबा मागण्यासाठी कॉल केला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार काजल महेश पाटील, अरुणा किरण दाबने, दिनेश रवींद्र खानावकर, कृष्णा सीताराम पाटील हे विकासासाठी सातत्यानं काम करणारे उमेदवार आहेत. कृपया मतदानाच्या दिवशी दिनांक 15 जानेवारी 2026 नक्की मतदान करा आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा. धन्यवाद.